सन्ति शास्त्राणि नैनं दहति पावकः न चेनं क्लिदयन्त्यापो निशोषयति मारुतः Waffen können die Seele nicht zerspalten. Feuer kann sie nicht verbrennen. Weder kann das Wasser sie durchnässen, noch der Wind